परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथायन, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथायन। आपण स्वामीजींची आणि अनंतराव उर्फ वरणानंद भारती यांची भेट पाहत होतो, ते पुढे पाहू। स्वामीजी, बरेचदा आपण काय सांगतो याचं मी ग्रहणच होत नाही ऐकणाऱ्यांना, मग ते स्वतःच मत मध्येच घुसडतात। थोडा वेळ शांत राहून विचार करून मग स्वामीजी पुन्हा बोलू लागले। संत जे सांगतात ते सत्यच आहे आणि तेच आपल्या कल्याणाचं आहे हा विश्वास ठेवून कर्म करावं। संतांवर श्रद्धा पाहिजे। भगवद्गीतेत भगवंतांनी जे सांगितलं त्याप्रमाणे वागावं, पण आपलं भांडं नेहमी उपडं असतं, मग त्यात कसं जाणार काही? ते प्रथम सरळ करायला हवं, म्हणजे मग संतांची कृपा प्राप्त होते। संत कृपण नाहीत अथवा पक्षपातीही नाहीत, त्यांची कृपा सर्वत्र सर्वांवर आणि सर्व काळ असतेच। साधकाचीच पात्रता कमी पडते आणि म्हणून तो संत कृपेला वंचित ठरतो। क्षणभर सर्वत्र नीरव शांतता, सगळेच अंतर्मुख होतात। मग वरदानंद भारती म्हणाले, बाळासाहेब तुम्ही भाग्यवान आहात, तुमच्याकडे तुमचे ऐकायला तरुण मंडळी आहेत, हिमालयात तिथे माझे कोण ऐकणार? स्वामीजी, मग कशाला गेलात तिथे? इथे राहा, भरपूर तरुण मंडळी तुमचे ऐकतील। यावर दोघेही खळखळून हसतात। नंतर अनंतराव आणि स्वामीजींसमवेत सर्वांनीच अल्पोपहार केला, केशरी दूध घेतलं। मग अनंतराव म्हणाले, चला निघतो आता आम्ही। सर्व उपस्थित साधकांनी अनंतराव आणि स्वामीजी दोघांनाही नमस्कार केला। अनंतरावांचे हात हातात घेऊन स्वामीजींनी हस्तांदोलन केलं आणि अनंतराव तिथून निघाले। स्वामीजी काठी टेकत दारापर्यंत त्यांना सोडवायला आले। दारात उभे राहून जिना उतरणाऱ्या अनंतरावांना डावा हात वर करून स्वामीजी म्हणाले, बर आहे या। अनंतरावांनीही पायरीवरून उजवा हात वर करून हलवला। दोघांनीही हसत हसत परस्परांचा निरोप घेतला। आता स्वामीजी आणि स्वामी माधवानंदांची भेट। 11 एप्रिल 1993 रविवार सकाळी अनुग्रह होते। अनुग्रह झाल्यावर स्वामीजींनी थोडा वेळ विश्रांती घेतली। दुपारी 11 सुमारास स्वामी माधवानंद आणि सौ आशाताई स्वामीजींना भेटायला आल्या। स्वामीजी त्यांच्या पलंगावर निजलेले होते। घड्याळाकडे पाहून स्वामीजी म्हणाले, बरोबर 11 वाजले, ये। माधवानंद स्वामीजींजवळ जाताच स्वामीजींनी त्यांना ओढूनच आपल्या जवळ घेतलं आणि डाव्या हाताने आलिंगन दिलं। काही क्षण तसेच गेले, मग थोडं सावध होत माधवानंदांनी आपल्या बरोबर आणलेलं बेलाचं त्रिदल स्वामीजींच्या मस्तकी वाहिलं आणि स्वामीजींच्या हाती दुधाचा थर्मास देत माधवानंद म्हणाले, थंड दूध आणलंय, तुम्ही घ्याल का? स्वामीजी म्हणाले, हो तर मी आत्ताच घेतो तुझ्यासमोर। मग स्वामीजींनी त्यांच्या पेल्यातून ते दूध घेतलं। स्वामी माधवानंदांनी बदामाचं थंडगार दूध स्वतः प्रेमाने तयार करून आणलं होतं। ते अगदी चवी चवीने पीत स्वामीजी कौतुकाने सर्वांना म्हणाले, याने स्वामी स्वामी म्हणतच बदाम दुधात उगाळले, स्वामी स्वामी म्हणतच दुधात साखर मिसळली आणि मग स्वामी स्वामी म्हणत ते बदामाचं दूध फ्रीजमध्ये ठेवून गार केलं आणि इथे येताना स्वामी स्वामी म्हणत ते थर्मास मध्ये भरून आणलं, त्यामुळे या दुधाला काही वेगळीच चव आली आहे. या उन्हाळ्यात दुपारी हे थंडगार दूध पिऊन छान वाटतं. त्याने चांगलं थर्मास भरून दूध आणलंय, तेव्हा सर्वांनाच घ्या ते प्रसाद म्हणून. माधवानंद मात्र ओशाळून हे सारं ऐकत होते. यानंतर ज्या दिवशी स्वामी माधवानंद स्वामीजींना भेटायला यायचे, त्या दिवशी स्वामीजी गमतीने म्हणायचे, नागोबाला दूध पाजा, आज नगरकर या नागोबाला बदामाचं दूध घेऊन येणार आहेत बरं का. मग स्वामीजी बोलू लागले, वयाच्या 15 वर्षापर्यंत माझी प्रकृती अगदी अतिशय अशक्त होती, पण जिद्दीने शरीर कमावलं. 1000 जोर 500 बैठका मी रोज मारित असे, पुढे टेनिसचे 6 सेट सलग खेळत असे, इतकी ताकद होती. काही गोष्टी जिद्दीने संपादन करायला हव्यात, पण महत्वाची गोष्ट म्हणजे अखंड तोच मी हा बोध राहणे, जाता येता मुखी नाम असावे आणि प्रयत्नपूर्वक अखंड बोधात राहावे. इतर संप्रदायांमध्ये ध्यानाविषयी आणि एकूणच परमार्थाविषयी गैरसमज आहेत. ध्यान म्हणजे ध्यात ध्येयाची परी, ध्येय रूप वृत्ती माझारी, ध्येयत्वे घे हे ध्यान रूढीगा. त्रिपुटी लय होईपर्यंत क्रमाक्रमाने हे सर्व आत्मसात करून घेणं यालाच ध्यान म्हणायचं. काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ दर्प अहंकार याविषयी साधकाने सतत सावधच राहायला हवं. ज्ञानेश्वरीच्या चिंतनाने ज्ञानेश्वर महाराज आपल्या अधिक जवळ येतात. त्यांच्या ज्ञानेश्वरीतूनच ते कसे असतील याची कल्पना येते. फेरित पाप ताप पुढा स्नेह पाझरे मागा निघती अक्षरे हे सारं त्यांचंच वर्णन आहे. ज्ञानदेवांसारखे संत 22व्या वर्षी अवतार संपवतात, कारण त्यांच्या बोधाच्या पातळीत जीवनातल्या वागण्या बोलण्यात आणि इतरांच्या पातळीत खूपच तफावत पडली की मग त्यांना पुढे जगणं अशक्य होतं. ते मग समाधी घेतात. अहंकाराते दंडुनी सकळ काम सांडुनी विचारे विश्व होऊनी विश्वा माझी अशी त्यांची स्थिती असते. मग माधवानंदांनी स्वामीजींना विचारलं, महापुरुषाचे ध्यानातून विथ्थापन कसे होते. स्वामीजी, झोपेतून आपण सहज उठतो तसेच ध्यानातून त्यांचे सहजच विथ्थान होते. महापुरुषाच्या आत जो महापुरुष बसलाय ना तोच त्याला उठवतो. यालाच शुद्ध जाणीव प्युअर कॉन्शियसनेस म्हणतात. याचाच अनुभव मला माझ्या पोटाच्या ऑपरेशनच्या वेळी आला होता. डॉक्टर माझं पोट भाकरीसारखं कापत होते, तरीही माझं लक्ष मात्र पूर्णपणे सोहमच्या बोधात हृदयाकाशात होतं. व्यास महर्षी म्हणतात, याच जीवनात धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ तुम्हाला लाभतील, पण माझं हे म्हणणं कोणीच ऐकत नाही, नाही कश्चित शृणोती माम, कारण अर्थ आणि काम हे दैवाधीन आहेत. मला हवा तेवढा पैसा मिळेलच असं नाही, हव्या असलेल्या स्त्रीशी लग्न होईलच असं नाही, तर धर्म आचरायला अवघड आणि मोक्ष प्राप्त होणं अवघड आहे, त्यामुळे सर्वांचंच त्याकडे दुर्लक्ष होतं. सहसा कोणाजवळ जिद्द चिकाटी सातत्याने प्रयत्न करण्याची तयारीच नसते, आळस असतो. एकदा का परद्रव्य आणि परस्त्री याबाबत अनासक्ती निर्माण झाली की मग लोभ नाहीसा होतो. 50 वर्षांपर्यंत या लोभापासून प्रयत्नपूर्वक दूर राहिल्यास मग पुढे याचा त्रास होत नाही. हरिओम तत्सत.